नमस्कार. जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये मी माझी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवनमूल्य कार्यक्रमामध्ये सध्या जी मालिका चाललेली आहे, संपूर्ण स्वास्थ्यासाठी राजयोग, तर राजयोग मेडिटेशन पद्धतीने आपल्याला ज्या काही आपल्या शरीरामध्ये व्याधी आहेत, ह्या व्याधींना आपण कोणत्या पद्धतीने आणि कसं सरळपणाने ह्या व्याधी आपण दूर करू शकतो, ह्याच्या पाठीमागे किती मानसिकता आहे आपली कारणीभूत, हेही आपल्याला डॉक्टर सचिन परब सांगत आहेत. आजही आपण ह्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, परंतु सर्वप्रथम डॉक्टर सचिन, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
ओम शांती.
ओम शांती. डॉक्टर सचिन, आपण खूप आजपर्यंत आम्हाला माहिती दिलेली आहे, मग त्या भावना असू देत किंवा मग विचार असू देत, आणि आज स्वास्थ्य हा विषय आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही भावनांबरोबर, प्रत्येक गोष्टींना तुम्ही परमात्म्याबरोबर, प्रत्येक गोष्टीला तुम्ही आत्म्याबरोबर रिलेट करून सोपं आणि अगदी सहज सांगितलेलं आहे. जेव्हा मी या सर्व गोष्टी ऐकतो तर असं वाटतं की जीवन खूप सोपं आहे आणि फार काही करण्याची गरज नाही, इकडे तिकडे धावण्याची गरज नाही, सर्व काही आपल्याकडेच आहे, परंतु आपण जगामध्ये बाहेर जाऊन शोधायचा प्रयत्न करतो. हे सर्व काही असताना डॉक्टर साहेब, एक खूप अगदी माझ्या जिव्हाळ्याचा असा प्रश्न, किंवा मग मी म्हणेन की जो काही स्त्री वर्ग आहे सगळा, त्यांच्या जिव्हाळ्याचा असा प्रश्न, आणि तो जितका जिव्हाळ्याचा आहे तितका अगदी दुःखदायी पण आहे, तो असा की काम तर आम्ही करत असतो, नाही असं नाही, काम असतातच, पण पुरुषही तेवढंच काम करत, परंतु महिलांमध्ये कंबरदुखीचा जो प्रकार आहे, ज्याला आम्ही म्हणतो की आमची कंबर मोडते अक्षरशः रात्री, हा कित्येकदा तरी माझ्या तोंडून येणारा शब्द आहे की आता माझी कंबर मोडली आहे. ती काही प्रॅक्टिकली मोडत नाही, पण हा शब्द येतो आणि त्यावेळेला एक वेगळं आणि एक अजबच असं आमच्यामध्ये फिलिंग, इमोशन किंवा एक भावना असतात, आणि त्या काही लक्षात येत नाही आमच्या, पण अगदी गळून गेलेला हा प्रकार असतो. आणि कंबरदुखी ही मी पाहिलेली आहे, अगदी 100% मी म्हणेन की महिलांना हा प्रकार होत असतो. तर हा का एक्झॅक्टली होतो, ह्याच्या मागचं कारण काय आहे?
शारीरिक कारण तर आहेतच डेफिनेटली. तुम्ही दिवसभरामध्ये ज्या प्रकारे वागता किंवा वजन उचलता आणि रेस्ट त्यांना मिळत नाही. मी बघितलंय की महिला वर्ग भारतामध्ये, विशेष फॉरेनमध्ये असं नाही दिसत चित्र, भारतामध्ये ती स्त्री कामावर जरी जात असेल तरी तिला घरची कामही करायचीच असतात. म्हणजे सकाळी डबा बनवून जाणं, पाणी भरणं, आणि आल्यावर परत जेवण बनवणं, आणि दिवसभर काम करणं, तर तिच्याकडून अशी अपेक्षा असते आणि ती करते देखील चांगलं. तर तुमची कॅपॅसिटी असते, त्याच्या बाहेर तुम्ही गेलात आणि चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर बॅकला रेस्ट दिली नाही आणि तुमच्या पाठीच्या मांसपेशी कमजोर असतील, तुमचं वॉटर इनटेक, पाणी तुम्ही कमी घेत असाल, तर तुम्हाला पाठीचे आणि मणक्याचे प्रॉब्लेम सहज संभवतात. तर हे झाले शारीरिक कारण. मानसिक जे आम्ही बघतो सायकोलॉजी, की पाठ जी आहे आपली, पाठ म्हणजे मणका जो आपल्या शरीराला एक सपोर्ट आहे, आधार आहे, ठीक आहे ना. तर हा आधार नसला तर आपण उभं राहू शकत नाही, ठीक आहे ना, तर आपल्याला झोपावं लागतं. पण पाठ चांगली म्हणजे तुम्हाला आधार चांगला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला, मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो, जीवनामध्ये असं वाटतं की आता माझ्या पाठीत आधार कोणी उरलेला नाहीये, मला सपोर्ट देणारं कोणी नाहीये, जेव्हा त्यांचा सपोर्ट जातो मानसिक, तेव्हा पाठ दुखायला लागते. म्हणजे पाठ ही सपोर्टचं प्रतीक आहे, आणि तुम्हाला जर सपोर्ट किंवा आधार नाही मिळाला तर तुमची पाठ दुखणार, ठीक आहे. त्यामुळे सपोर्ट जीवनामध्ये असणं फार गरजेचं. ती स्त्री जर तिला जर तिच्या मिस्टरांनी, नवऱ्यांनी किंवा आणखीन कोणी जर आधार चांगला दिला आणि तिला असं वाटू दिलं की तू घाबरू नकोस, आम्ही तुझ्या बरोबर आहोत, आणि तिला मदत केली, तर हा पाठीचा आजार कमीत कमी होण्याची शक्यता असते. तर पाठ म्हणजे सपोर्ट, आणि सपोर्ट मिळाला तर हा आजार कमी होतो.
डॉक्टर साहेब, खूप सुंदर तुम्ही ही गोष्ट सांगितली. कदाचित त्याच्यामुळेच तो जो एक लो फिलिंग येतो जेव्हा पाठ दुखते किंवा कंबर दुखते, तर हे त्याच्यामुळे की आतून आंतरिक एक शोध चाललेली असते सपोर्टची, की कोणीतरी आधार द्यावा. मग तो मॉरलही का असेना, अगदी पर्सनली तिथे फिजिकल सपोर्ट जरी नाही मिळाला तरी मॉरल सपोर्ट माणूस शोधत असतो.
इथे एक गोष्ट मला आठवते की स्त्री आणि पुरुष यांचं नातं जर निसर्गामध्ये आपण बघितलं तर पुरुष हा वृक्षाप्रमाणे असतो आणि स्त्री हे वेलीप्रमाणे असते. तर वेलीला वृक्षाचा आधार लागतो, जर तिला आधार नाही मिळाला तर ती वेल तुटून पडते खाली. तर तसंच आहे इथे, जर पुरुषाने आपल्या बरोबर असताना स्त्रीला जर चांगला आधार दिला तर ती वेल चांगली वाढते आणि आकाशात जाऊ शकते. तसंच दोघांनी एकमेकांना सपोर्ट दिला, तेच मी सांगितलं, भारतामध्ये कमी प्रमाणात होतं, विदेशामध्ये दोघांना एकमेकाला मदत करावी लागते. म्हणजे दोघं जर वर्किंग असेल तर ते आपलं काम वाटून घेतात, पण भारतामध्ये ते प्रमाण मी कमी पाहिलंय. हल्ली थोडा बदल दिसतोय, पण यस, तिला जर आधार दिला पुरुषांनी, मोरल सपोर्ट दिला, इमोशनल सपोर्ट दिला, तर डेफिनेटली हे प्रमाण कमी होऊ शकतं.
डॉक्टर साहेब, तुम्ही हे सांगितलं की वृक्षासारखा पुरुष असतो आणि वेलीसारखी स्त्री असते, नक्कीच ही गोष्ट तितकीच खरी आहे. परंतु मला हे जाणून घ्यायचंय की हे तर बाह्य शारीरिक रूप तुम्ही सांगितलं, परंतु तुम्ही म्हणता की आतली आत्मा जी आहे ती एकच आहे. मग ह्या दृष्टीने आत्मा काय शोधते किंवा तिला काय कमी जाणवते, काय उणी जाणवते ज्याच्यामुळे तिला हा हे असे इमोशनल लो जो आहे हा जाणवतो?
व्हेरी गुड. आपण आतापर्यंत आत्म्याचे जे 5 गुण बघितले त्याच्यामध्ये 2 गुण आपले अजून बाकी आहेत, आणि ते 2 चक्रांशी जातात. तर 2 चक्र जी आपली राहिली आहेत ते आहे बिंबीच्या इकडे जे असतं खाली, त्याला आम्ही म्हणतो स्वाधिष्ठान चक्र, आणि खाली एकदम गुदद्वाराजवळ आणि प्रजनन संस्थेच्या जवळ असतं त्याला मूलाधार चक्र म्हणतो. ही दोन्ही चक्र आहेत, हे आत्म्याची पवित्रता आणि शक्ती या गुणाशी जोडलेलं आहेत. ऍक्च्युली पवित्रता ही सगळ्यात मोठी शक्ती आहे, कारण परमात्मा पवित्रतेचा सागर आहे. आणि सध्या आम्ही बघतो की समाजामध्ये पवित्रतेचं पर्सेंटेज पडत चाललेलं आहे. पवित्रता हा सर्वात श्रेष्ठ गुण आहे. जिथे पवित्रता आहे तिथे बाकीच्या सगळ्या क्वालिटीज आपोआप येतात. पवित्रता सुख शांतीची जननी आहे. तर जेव्हा ही 2 चक्र आपण शक्तिशाली बनवतो या 2 गुणांनी परमात्म्याकडून, एक आहे पवित्रता आणि शक्ती, कारण परमात्मा सर्व शक्तिवान आहे, त्याला ऑलमाइटी अथॉरिटी म्हटलेलं आहे. तर ऑलमाइटी अथॉरिटी कडून सर्व शक्ती घेऊन आणि पवित्रतेचा सागर आहे, तर पवित्रतेची शक्ती घेतली तर हे स्वाधिष्ठान आणि मूलाधार चक्र आणि त्याच्या संबंधित येणारे सगळे, मग तुमची पाठदुखी असो किंवा गर्भाशयाचे आजार, मोठ्या आतड्याचे आजार किंवा प्रजनन संस्थेचे आजार आणि हातापायांचे आजार, हे सगळे ठीक होऊ शकतात असा आमचा अनुभव आहे. जे स्वाधिष्ठान चक्र आहे त्याचा रंग आहे ऑरेंज, नारंगी रंग, आणि मूलाधारचा चक्राचा रंग आहे लाल रंग. आणि ह्यांचे साऊंड आहेत, मूलाधार चक्राचा लंब आहे आणि स्वाधिष्ठान चक्राचा वाम आहे. तर हे साऊंड ह्याच्याशी निगडीत आहेत. आणि जर ह्या 2 रंगांचा, नारंगी आणि लाल रंग, राजयोग मेडिटेशन मध्ये ह्या गुणांबरोबर पवित्रता आणि शक्ती आपण घेतला, तर आपल्याला हे जे इकडचे आजार आहेत बेंबीच्या खालचे दोन्ही पायांचे, तर त्याच्यामध्ये भरपूर फायदा होऊ शकतो.
डॉक्टर साहेब, खूप छान तुम्ही सांगितलं की पवित्रता जी आहे ती जेव्हा कमी होते त्यावेळेला, किंवा पवित्रता आणि शक्ती या दोन्हीची कमतरता जी आहे त्याच्यामुळेच एक आधार नसल्यासारखं वाटतं किंवा एक खूप कमी जाणवते आयुष्यामध्ये, ही गोष्ट खूप छान तुम्ही आम्हाला सांगितली. डॉक्टर साहेब, अजून एक प्रकार मी पाहिलेला आहे की बरेच लोक आहेत ज्यांना असं त्रास होतो, जसं मी मागेही तुम्हाला विचारलेलं की लहान मुलं असतात ज्यांना आपल्या युरिनवर कंट्रोल नसतं, आणि असंही कित्येकदा प्रकार होतो. मी पाहिलेलं आहे कधी जर फार भीती असली किंवा खूप टेन्शन वाढलं असेल मनामध्ये, खूप तणाव आला असेल, तर एक प्रकार होतो की सतत लघवीला जाणं, हा प्रकार एक खूप वेळा पाहिलेला आहे. तर हा जेव्हा प्रकार अगदी माझ्या जवळच्या एका मैत्रिणीला झालेला होता, त्यावेळेला जेव्हा आम्ही डॉक्टरांकडे गेलेलो तर त्यांनी ह्या गोष्टीला पटकन मानसिकतेबरोबर जोडलेलं होतं, आणि मला थोडस ते विचित्र वाटलं त्यावेळेला की मी पाहते की त्या व्यक्तीला कितीचा त्रास होतोय आणि हे म्हणतात की तुमची मानसिकता आहे, तर मला ते तेव्हाही पटलेलं नाहीये. परंतु मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं की खरंच का ह्याचं काही मानसिकतेशी संबंध आहे का?
फार महत्वाचा आहे प्रश्न, आणि भरपूर लोकांना माहित नाही की याला आम्ही स्ट्रेस रिलेटेड इनकॉन्टिनन्स म्हणतो, आणि ह्याचा इलाज फार डिफिकल्ट आहे. जोपर्यंत ती व्यक्ती रिलॅक्स होत नाही, शांत होत नाही, तोपर्यंत ती अर्जन्सी तिला राहत राहणार आणि पुन्हा पुन्हा बाथरूमला जाणार असे भरपूर लोक आहे. पण हे सर्व करण्यापूर्वी पहिलं आम्ही काय करतो, पहिलं आम्ही फिजिकल कॉजेस रूल आउट करतो की तिला युरिनमध्ये इन्फेक्शन तर नाही आहे. कारण युरिनमध्ये जर इन्फेक्शन असेल तेव्हा देखील असं शक्य, जर युरिनमध्ये इन्फेक्शन नाही आहे, दुसरं काही कारण नाही आहे, तेव्हा मग आम्ही म्हणतो की इट इज स्ट्रेस रिलेटेड, बाकी तुम्हाला कुठलाही आजार नाही आहे. तर ह्याला हे जे युरिनचे प्रॉब्लेम असतात, यस डेफिनेटली तुम्ही मागे म्हणाला की बेड वेटिंग, की बिछाण्यामध्ये लघवीला होणं हा एक आजार आहे, तसाच हा स्ट्रेस इनकॉन्टिनन्स अडल्ट मध्ये आम्ही बघतो. आणि फार डिफिकल्ट टू ट्रीट कंडिशन आहे, जर जोपर्यंत ती व्यक्ती शांत होत नाही तिला औषधांवर राहावं लागतं. आणि आमचे असे अनुभव आहेत की जर तुम्ही मेडिटेशन केलं तर जे अर्जन्सी असते पुन्हा पुन्हा जावं लागतं तेच कमी होतं. कारण जेव्हा व्यक्ती स्ट्रेसमध्ये येते तर तुमच्या मूत्राशयामध्ये ज्या मांसपेशी असतात त्या मांसपेशी एकदम आकुंचन पावतात आणि तुम्हाला एक अशी अर्ज येते, अशी एक फिलिंग येते की आता मला बाथरूमला गेलं पाहिजे म्हणून. गरज नसते पण ते स्ट्रेसमुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा जावं लागतं बाथरूमला, असंच टॉयलेटला पण जावं लागतं. तर हे दोन्ही स्ट्रेसशी रिलेटेड आहे आणि जसा आपला स्ट्रेस म्हणजे घाई किंवा चिंता कमी झाली तर हा आजारामध्ये आपल्याला बेनिफिट मिळतो असे आमच्याकडे केसेस आहेत. तर डेफिनेटली तुम्ही जे म्हणालात अगदी बरोबर आहे की ह्याचा स्ट्रेसशी घनिष्ठ संबंध आहे आणि सगळ्या युरोलॉजिस्टना जे किडनीचे किंवा ब्लॅडरचे स्पेशालिस्ट आहेत त्यांना हा आजाराबद्दल चांगली माहिती आहे आणि त्यांना हे पण माहिती आहे की जर या व्यक्तीने रिलॅक्स केलं, मेडिटेशन केलं तर हा आजार ठीक होऊ शकतो.
म्हणजे डॉक्टर साहेब, कित्येकदा काही मुलं असतात परीक्षा आहे किंवा इंटरव्ह्यू आहे तर अशा वेळेला त्यांना पटकन ते असतं की सतत त्यांना बाथरूमला जावं लागतं, तर ह्याला म्हणजे मानसिक टेन्शन वाढलेलं आहे त्याच्यामुळे हे होतं. डॉक्टर साहेब, मग जे वरिष्ठ नागरिक आहेत 60 वगैरेच्या वरचे त्यांनाही कित्येकदा हा प्रॉब्लेम होतो, तर तिथेही कुठे भावनिक संबंध आहेत का तिथे काही शारीरिक संबंध आहे? कारण खूपसे सिनियर सिटीजन्स पण ह्या गोष्टी कम्प्लेंट करत असतात, तर हे काय आहे आणि त्यांनी काय करावं?
पुन्हा मी सांगतो, मानसिक लेबल लावण्यापूर्वी पहिला आपल्याला शारीरिक कारण रूल आउट करणं फार गरजेचं असतं. या वयामध्ये प्रोस्टेट नावाची ग्रंथी वाढते किंवा तुम्हाला डायबिटीसचा आजार असतो किंवा किडनीचे आणखीन आजार असण्याची शक्यता असतात. जर तुमचा प्रोस्टेट ठीक असेल, युरिनमध्ये इन्फेक्शन नाही आहे, किडनीचा आजार नाही आहे आणि बाकीचे आजार रूल आउट केलेले आहेत, तेव्हाच आम्ही लेबल करतो की इट इज रिलेटेड टू स्ट्रेस. आणि स्ट्रेस हा कोणत्याही वयामध्ये येऊ शकतो. जसं लहान मुलांमध्ये बेड वेटिंग असतं बिछाण्यामध्ये युरिन लावणं, तसंच मोठ्यांना पण स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम येऊ शकतात. तर डेफिनेटली स्त्रियांमध्ये वेगळे असतात, स्त्रियांमध्ये मल्टिपल डिलिव्हरीज ज्यांना झालेल्या आहे, भरपूर मुलांना जन्म दिलेला आहे, तर त्यांचा युरेथ्र वसायकल एक अँगल असतो, तो स्ट्रेटन होतो. मग त्यावेळेला जे हसतात किंवा जोराने बोलतात किंवा रडतात त्यावेळेला आपोआप युरिन बाहेर येतात आणि त्यांनाच कळतं, बाकी कोणाच्या कळत नाही. तर हा सर्जिकल प्रॉब्लेम आहे, ऑपरेशन हा ठीक होऊ शकतं. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये कारण वेगवेगळे असतं, तर पहिलं आपल्याला शारीरिक कारण शोधून ते दूर केलं पाहिजे आणि ते जर नसेल देन यू थिंक अबाउट दिस स्ट्रेस रिलेटेड. पण स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम निश्चितच आहे.
डॉक्टर साहेब, खूप छान असे बरेचसे प्रश्न आमच्या मनामध्ये होते ज्यांना तुम्ही आत्म्याच्या गुणांशी किंवा जे चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये त्यांच्याशी आणि जे रंग आहेत त्या रंगांशी तुम्ही रिलेट करून आम्हाला सांगितलं, परंतु हे हा संपूर्ण जो जी मालिका आहे ती 17 झालेली आहे. आमच्या काही दर्शकांनी पाहिली, काहींनी नाही पाहिली, कधी चुकली असेल, तर ह्या सर्व गोष्टींना जरा एका वेळेला जर तुम्ही आम्हाला अगदी थोडक्यात जर सांगितलं तर फार बरं होईल.
शरीर आणि आत्मा ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आपण पाहिलं की निसर्गाचा नियम आहे की प्रत्येक वस्तू जी आपल्याला डोळ्यांनी दिसते ती पहिली सूक्ष्ममध्ये तयार येते आणि स्थूलमध्ये नंतर येते. तसंच आत्म्याचे जे संस्कार आहेत त्याच्या आधारावर आपल्याला शरीर मिळतं आणि शरीर स्वस्थ किंवा अस्वस्थ असणं की आत्म्यामध्ये किती शक्ती आहे त्याच्या आधारावर असतं. आत्मा म्हणजे गुण आणि शक्तींचा पुंज आहे. आत्मा म्हणजे 7 गुणांची शक्ती आहे. ते 7 गुण आहेत पवित्रता, सुख, शांती, प्रेम, आनंद, शक्ती आणि ज्ञान. तर हे 7 गुण आत्म्यामध्ये आहेत. जर हे आत्म्यामध्ये 7 गुण 100% असतील तर तुमचं काया संपूर्ण निरोगी असते. आपण आता कलियुगाच्या अंतिम समय आहोत, त्यामुळे आत्म्यामध्ये ह्या क्वालिटी संपूर्ण पर्सेंटेज मध्ये आहेत, 100% नाही आहे. तर जो गुण तुमच्यामध्ये कमी असेल त्या गुणाशी संबंधित तुमचा जो शरीरातला अंग असेल त्याच्यामध्ये कमजोरी असणार. तर जसं आपण स्लाइड मध्ये पाहत आहोत आता की आपण डोक्यापासून पायापर्यंत गेलेलं खाली, तर वरती डोक्यावर आपण पाहिलं की जो मेंदू आहे मेंदूशी संबंधित जे अंग आहेत तर त्याचा ज्ञानाशी संबंध असतो. हा ज्ञान क्वालिटी आहे, नर्वस सिस्टीम. नंतर आपले अंतःस्रावी ग्रंथी आहेत तर त्याचा संबंध असतो आपल्या आनंद या गुणाशी. नंतर आपली श्वसन संस्था आहे, त्याचा संबंध आहे शांती या गुणाशी. नंतर आपण पुढे बघूया तर हार्ट म्हणजे हृदय, हृदयाचा संबंध प्रेमाशी आहे. आपली पचन संस्था ह्याचा संबंध सुखाशी आहे. आणि आपली प्रतिकार शक्ती किंवा प्रजनन संस्था ह्याचा संबंध प्युरिटीशी आहे. आणि जी शक्ती आहे त्या शक्तीचा संबंध आपल्या मांसपेशीशी आणि हाडांशी आहे. तर हे 7 क्वालिटीज आहेत. तर ह्या सात क्वालिटीज जेव्हा आपल्यामध्ये कमी असतात तेव्हा आपल्याला आजार होतात. तर परमात्मा ह्या सात गुणांचा स्रोत आहे. परमात्मा सर्व शक्तिवान आहे, ज्ञानाचा सागर आहे, पवित्रतेचा सागर आहे, प्रेमाचा सागर आहे, आनंदाचा सागर आहे, सुखाचा सागर आहे आणि सर्व शक्तिवान आहे. तर जेव्हा त्याच्याकडून आपण या एक एक क्वालिटीज घेतो आणि आपल्या शरीरामध्ये पसरवतो तर ते शरीरातील आपले आजार ठीक व्हायला लागतात. पण मी असं म्हणेन की जर तुमचे औषधं चालू असेल तर औषधांबरोबर तुम्ही हे करा, मेडिटेशन आणि मेडिसिन ह्याला कंबाईन करा, तर तुम्हाला जास्त रिझल्ट मिळतील. जसा तुम्हाला फायदा होत जाईल तसं तुम्ही औषधं कमी करत जायचं. आणि आम्ही बघितले भरपूर लोकांची औषधं कमी झालेली आहे. तर हा अभ्यास तुम्ही करू शकता. जे अंग जास्त कमजोर असेल त्याला तो रंग आणि तो अभ्यास तुम्हाला केला पाहिजे. जसं आपण पाहिलं की जर तुमचा मेंदू आणि मेंदूच्या संबंधित ऑर्गन्स नसे कमजोर असेल तर तिथे तुम्हाला व्हायलेट किंवा निळा रंग घेतला पाहिजे. जर तुम्हाला हार्टचा प्रॉब्लेम असेल किंवा फुफ्फुसांचा असेल तर तिथे तुम्हाला हिरवा रंग परमात्म्याकडून घेतला पाहिजे. जर पोटाचे प्रॉब्लेम असेल तर पिवळा किंवा ऑरेंज रंग घेतला पाहिजे. आणि तुम्हाला मांसपेशीचे प्रॉब्लेम असेल किंवा प्रजनन संस्थेचे खालचे प्रॉब्लेम असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला लाल रंग जो शक्तीचा प्रतीक आहे तो घेतला पाहिजे. तर परमात्म्याकडून हे गुण घेऊन तुम्ही स्वतःला स्वस्थ करू शकता.
डॉक्टर साहेब, परमात्म्याकडून हे गुण घेऊन आपण स्वतःला स्वस्थ करू शकतो तर ह्याची एक विशिष्ट पद्धती अशी आहे का? मला असं विचारायचंय की जनरलाइज सर्व किरण आपण एकाच वेळेला घ्यावीत का, ती पण घ्यावीत आणि नंतर विशेषतः ज्या अंगाला आपल्याला त्रास आहे, जिथे आपल्याला जास्त व्याधी आहे आणि नंतर त्या अंगाला आपण अगदी फोकस करावं, तर असं करावं का फक्त फोकस्ड करावं हे पुन्हा एकदा मला सांगा.
सफेद रंग आहे त्याच्यामध्ये साती रंग समावलेले आहेत. आणि आपण पाहतो की परमात्मा जसा ज्योतिष स्वरूप सितारा आहे, सितारा सफेद असतो, स्वच्छ असतो, प्रकाशित असतो, तर सफेद रंगाची लाईट आपण संपूर्ण शरीराला द्यायची. आणि जेव्हा स्पेसिफिक आपला अंग असेल तर त्या ठिकाणी तो रंग आपण स्पेसिफिक फोकस करायचा, तर आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात.
साहेब, एकदा पुन्हा आमच्या सर्व दर्शकांसाठी ह्या सप्तरंगी, ज्याला तुम्ही राजयोग म्हणता, की ह्या राजयोगाचा आम्हाला एक अनुभव करून.
सर्वांनी सरळ बसायचं आहे. एखादं महत्वाचं कार्य तुम्ही करत असाल, रस्ता क्रॉस करणं, गाडी चालवणं, गॅस स्टोव किंवा मशीनरी जवळ असाल तर त्यावेळेला अभ्यास करू नये. तुमचा फोन लँडलाईन सायलेंट मोडवर ठेवायचा आहे. जे विचार मी तुम्हाला देतो आहे त्याला तुम्ही स्वीकार करायचा आणि चित्र मनामध्ये निर्माण करायचं आहे. ओम शांती. स्वतःला एकदम हलकं सोडायचं आहे. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर हलकं होत चाललेलं आहे. अनुभव करा. दोन्ही हात, दोन्ही पाय, छाती आणि पोट, पाठीच्या मांसपेशी, चेहरा आणि मान शांत आणि शिथिल होत चाललेलं आहे. ध्यान आपोआप दोन डोळ्यांच्या मध्ये जात आहे. आणि पहा, एक अतिशय सुंदर सफेद सितारा दोन डोळ्यांच्या मध्ये चमकत आहे. स्पष्टपणे अनुभव करा. हे शरीर एक मंदिर आहे आणि मंदिरामध्ये एक दिव्य प्रकाश प्रकाशित होत आहे. परमात्मा जो माझा पिता आहे, सर्व आत्म्यांचा पिता आहे, तो निराकार ज्योतिष स्वरूप आहे. त्याच्याकडून दिव्य प्रकाश सफेद रंगाचा माझ्याकडे येत आहे. हा दिव्य प्रकाश आकाशातून परमात्म्याकडून माझ्याकडे येत आहे आणि संपूर्ण शरीरात पसरत आहे. माझं संपूर्ण शरीर परमात्म्याच्या या दिव्य प्रकाशाने प्रकाशित झालेलं आहे. शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर फेकले जात आहे. शरीरातील प्रत्येक पेशी शक्तिशाली होत चाललेली आहे. शरीर शुद्ध आणि पवित्र होत चाललेलं आहे. परमात्म्याकडून येणारा हा दिव्य प्रकाश शरीरातील प्रत्येक अंगाला शक्तिशाली बनवतात. परमात्म्याकडून जांभळ्या रंगाचा प्रकाश मेंदू आणि मज्जारज्जूमध्ये येत आहे. हिरव्या रंगाचा प्रकाश छाती आणि हृदयामध्ये फुफ्फुसामध्ये जात आहे. निळ्या रंगाचा प्रकाश गळ्यामध्ये, पिवळा आणि नारंगी रंगाचा प्रकाश ओटामध्ये जात आहे आणि दोन्ही पायांना लाल रंगाचा प्रकाश मिळत आहे. सातीचा साती रंग माझ्या संपूर्ण शरीरामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये एकत्रित झालेले आहे आणि शरीरातील त्या त्या अंगांना ते शक्ती देत आहे. परमात्म्याचे सर्व गुण माझ्यामध्ये भरत चाललेले आहे. मी भरपूर होत आहे. शांत स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. सुख स्वरूप, आनंद स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे. मला खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. असं वाटतंय जन्म जन्मांतरची माझी थकावट आणि आजार दूर झालेले आहे. मी संपूर्ण स्वस्थ आहे, संपूर्ण आणि संपन्न आहे. शांति शांति शांति.
खूप खूप धन्यवाद डॉक्टर सचिन. दर्शक हो, ह्या मालिकेतला स्वस्थ जीवन जे आहे त्याच्यासाठी राजयोग ह्या मालिकेतला हे लास्ट सत्र होतं. ह्याच्यामध्ये आपण सर्व आपल्या शरीरामध्ये ज्या पण काही व्याधी आहेत, आपल्याला जे पण काही त्रास आहेत, शारीरिक असू देत, मानसिक असू देत, ह्यांना आपण कसं काही पिता परमात्माकडून शक्ती घेऊन ह्या सर्व गोष्टींना दूर करू शकतो, जीवनाला कसं सुखमय बनवू शकतो आणि आपलं स्वास्थ्य कसं चांगलं ठेवू शकतो, ह्याच्याबद्दल माहिती डॉक्टर सचिन यांच्याकडून घेतली. परंतु प्रत्येक वेळा डॉक्टर सचिन यांनी आपल्याला हेच सांगितलं की आत्मा जी आहे, आतमध्ये जी ऊर्जा आहे आत्म्याची, ती जोपर्यंत संपन्न नाही, भरपूर नाही, तोपर्यंत ह्या व्याधी होत राहणार. तर ह्या आत्म्याला कसं आपण कोणत्या पद्धतीने भरपूर करावं, हे जर तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल ह्याबद्दल, तर तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट देऊ शकता. काही प्रश्न असतील तर आम्हाला मेल पाठवा किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com लाही भेट देऊ शकता. तर पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.